गोष्ट म्हटली तर 300 वर्षांपूर्वीची, म्हटली तर आजची आणि उद्याची सुद्धा. साल 1673, राज्यात दुष्काळ पडला होता. जनता हवालदिल झाली होती. शिवाजी राजांनी राज्याची गरज लक्षात घेऊन दुष्काळी कामं सुरू केली. लोकांना रोजगार मिळू लागला, पोटाला चार घास मिळू लागले. गडहिंग्लज जवळ सामानगड किल्ल्यावर दुष्काळी कामांवर महाराज जातीनं देखरेख करत होते. त्याचवेळी श्री समर्थांचं तिथं आगमन झालं. महाराज त्यांना दुष्काळी कामांबद्दल अभिमानानं सांगू लागले, आपण गोरगरीब जनतेची गरज जाणून ही कामं सुरू केली, त्यामुळं लोकांची अन्न पाण्याची सोय लागली. समर्थ मनोमनी हसले आणि त्यांनी समोरचा एक खडक फोडायला सांगितला. बेलदारानं कौशल्यानं तो खडक फोडला आणि काय आश्चर्य, त्या खडकाच्या आत एक जिवंत बेडकी होती, खडकातलं पाणी पीत होती. ईश्वराची लीला खरोखरच अगाध. समर्थ बदले,
वा शिवबा, लोकांच्या अन्न पाण्याचीच काय, तुझ्या राज्यात तू खडकातल्या बेडकीच्या सुद्धा पोटा पाण्याची सोय केली आहेस.
सुज्ञ शिवाजी राजांनी याचा अर्थ बरोबर लक्षात घेतला. लोकांना अन्नाला लावणारे आपण कोण? जगातल्या प्रत्येक जीवाची काळजी तो जगन्नियंता परमेश्वर घेत असतो. त्यांचा अभिमान क्षणार्धात निवळला. या प्रसंगी समर्थ बदले,
तू टाक अहंता राजा, नवेसी तू पोशिंदा, किमया करता रघुराणा, विश्वंभर पालन करता, आम्ही काय कुणाचे खातो रे, तो श्री राम आम्हाला देतो रे.